यिर्मयाह अध्याय 22. परमेश्वर असे म्हणतो, यहुदाच्या राजाच्या घरास खाली जा आणि हे वचन तिथे घोषित कर. आणि तू असे म्हण, यहुदाचा राजा जो तू दाविदाच्या सिंहासनावर बसतो, तो तू परमेश्वराचे वचन ऐक. आणि तू तुझे चाकर आणि तुझे लोक जे या दारातून आज जातात तेही ऐको. परमेश्वर असे म्हणतो, न्याय आणि न्यायपण कर. आणि जो कोणी लुटलेला आहे त्यास पिळणाऱ्याच्या हातातून सोडव. तुझ्या देशात राहणाऱ्या परदेशी अनाथ विधवा कोणालाही त्रास देऊ नको. त्यांचे काही वाईट करू नको किंवा निरपराध्यांचे रक्त पाडू नको. कारण जर तुम्ही असे केले तर दाविदाच्या सिंहासनावर बसणारे राजे येरुश्लेममध्ये त्यांच्या अधिकाऱ्याबरोबर रथातून आणि घोड्यावर स्वार या घराच्या दारातून आज जातील. तो व त्याचे साकर व त्याचे लोकही आज जातील. पण जर तुम्ही जे वचन मी बोललो ते ऐकले नाही तर परमेश्वर असे म्हणतो, पहा, मी माझी शपथ वाहतो की या राजवाड्यांचा नाश होईल. कारण यहुदाच्या राजांच्या राजवाड्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो की गिलादाप्रमाणे किंवा लबनोनच्या शिखराप्रमाणे तू आहेस, पण तरीही मी त्यास वाळवंटामध्ये पालटून टाकीन. निर्जन शहराप्रमाणे तो होईल, कारण मी तुझ्याविरुद्ध नाश करण्यास विध्वंसक पाठवायचे मी निवडले आहे. शस्त्रासहित मनुष्य ते तुझे चांगले गंध सुरू तोडून त्यांना अग्नीत पाडतील. अनेक राष्ट्रे या नगरीजवळून जातील. त्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला विचारेल, या भव्य नगरीच्या बाबतीत परमेश्वराने असे भयंकर कृत्य का केले. यावर दुसरा उत्तर देईन, यहुदातील लोक परमेश्वर देवाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे वागले नाहीत. त्यांनी अन्य देवतांना पूजले आणि त्यांच्या पाया पडले. मेलेल्यांकरता रडू नको आणि शोक करू नको, परंतु जे कोणी पाडावपणात गेले आहेत त्यांच्यासाठी रडा, कारण तो परतून त्याची जन्मभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही. कारण यहुदाचा राजा योशियाचा मुलगा शलूम याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो, जो त्याचा पिता योशिया याच्या ठिकाणी राज्य करीत होता त्याने आपले ठिकाण सोडले आहे आणि तो परत येणार नाही. ज्या ठिकाणी त्यास निर्वासित केले तो तेथेच मरणार आणि तो पुन्हा कधी हा राष्ट्र पाहणार नाही. जो अनितीने आपले घर बांधतो आणि आपली वरची माडी अन्यायाने बांधतो, जो आपली सेवा मोल न देता करून घेतो त्यास हाय हाय. जो कोणी असे म्हणतो, मी माझ्यासाठी उंच असे घर आणि विस्तीर्ण माड्या बांधीन, जो आपल्यासाठी मोठ्या खिडक्या असलेले घर बांधतो, तो तक्त पोशीसाठी गंध सुरू वापरतो आणि तक्त पोशीला लाल रंग देतो, त्यास हाय हाय. तुझ्या घरात खूप गंध सुरू आहे म्हणून चांगला राजा आहेस काय? तुझे वडील खात पीत नव्हते काय? तरी ते न्याय आणि नीतिमानता करत असत. तेव्हा त्यांच्या बाबतीत सर्व सुरळीत झाले. तो गरीब व गरजूंच्या बाजूने न्याय करीत असे. मला ओळखणे हेच नवे काय? परमेश्वर असे म्हणतो, पण तुझ्या दृष्टीत आणि हृदयात अनित्यने मिळवलेली मिळकत आणि निर्दोष व्यक्तींचे रक्त पाडणे आणि पिळणे व जुलूम करणे याशिवाय काही नाही. यास तो यहुदाचा राजा योशिया याचा मुलगा यहोयाकीम याविषयी परमेश्वर असे म्हणतो की, हाय माझ्या बंधू किंवा हाय माझ्या बहिणी असे बोलून ते त्यांच्याकरिता शोक करणार नाही. हाय स्वामी, हाय प्रभू असे बोलून ते विलाप करणार नाही. एखाद्या गाढवाला पुरावे तसे येरुश्लेममधील लोक यहोयाकीमचे दफन करतील. ते त्याचा मृत्यूदेह ओढून नेऊन येरुश्लेमच्या वेशी बाहेर फेकून देतील. लबनोनच्या डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरड, बाशांच्या डोंगरात तुझा आवाज उंच कर, आबारीमच्या डोंगरापासून ओरड, कारण तुझ्या सर्व मित्रांचा नाश केला जाईल. ते सुरक्षित असता मी तुझ्याशी बोललो, पण तू म्हणालीस मी ऐकणार नाही. तू तरुण असल्यापासून अशीच वागत आलीस, कारण तू माझी वाणी ऐकली नाहीस. वारा तुझ्या सर्व मेंढपाळांना लांब पाळीन आणि तुझे मित्र पाडावपणात जातील. मग खरोखरच तू निराश होशील आणि तू केलेल्या सर्व वाईट गोष्टीमुळे लज्जित व फजित होशील. जो तू राजा आहेस तू आपल्या लबनोनच्या रानात जे तू गंधसूरमध्ये आपले घरटे करतोस, पण जेव्हा तुला यातनाच्या प्रसूती वेदना जसे बाळातपणे होतात तेव्हा तू कशी केवीरवाणी होशील. परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. यहोयाकीमचा यहुदाचा राजा याचा मुलगा कोण्या, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास तरी मी तुला उखडून टाकले असते, कारण मी तुला बाबेलचा राजा नबुखदने सर्व खासदी व जे तुझा जीव घेऊ पाहतात आणि ज्यांना तू घाबरतो त्यांच्या हाती सोपवणार. मी तुला व तुझ्या आईला जिने तुला जन्म दिला तिला जो राष्ट्र तुमची जन्मभूमी नाही तिथे फेकून देईन. तिथेच तुम्ही दोघे मराल आणि तुम्ही या भूमीत परत यायला पाहाल, पण ते परत येणार नाही. कोणीतरी फेकून दिलेल्या फुटक्या भांड्याप्रमाणे कोण्या हा आहे काय? कोणालाही नको असलेल्या भांड्याप्रमाणे यहोयाकीन आहे काय? तो व त्याची मुले का बाहेर फेकले आहेत आणि माहीत नाही अशा परक्या देशात त्यांना का फेकून देण्यात आले. ही भूमी 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 परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर असे म्हणतो यहोयाकिमाबद्दल, हे लिहून घे, तो निसंतान होईल, तो त्याच्या दिवसात यशस्वी होणार नाही आणि त्याची कोणतीही संतान यशस्वी होऊन दाविदाच्या सिंहासनावर बसून यहुदावर राज्य करणार नाही.